ॐ प्रपन्न पारिजाताय तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः।
कृष्णाई गीता महती।
गीता एक महान ग्रंथ तत्वज्ञान गीत बद्ध ज्ञानामृते उत प्रोत स्वये ईश्वरे कथित स्वये ईश्वरे कथित सज्जन संरक्षण दुर्जन निवारण धर्म पुनस्थापन कारणे सनातन त्यासाठी पुनः पुनः होई अवतार माझा सांगे कृष्ण परमात्मा वर्णितेची भगवद्गीता वर्णितेची भगवद्गीता असो संत शिरोमणी पंडित व ज्ञानी मुनी असो मूर्ख शिरोमणी अथवा सुमार जो श्रद्धा मनी ठेवील भक्ति साधना करील जो श्रद्धा मनी ठेवील भक्ति साधना करील मजला शरण येईल मजला शरण येईल त्याचा भार मी वाहील त्याचा भार मी वाहील श्री कृष्णाचे हे वचन गीतेत ठेविले लिहून प्राचीन काळापासून मानवा असे वरदान मानवा असे वरदान गीता एक महाग्रंथ।